स्वाध्याय 5 11 ऐकूया आणि वाचूया.
नमस्कार, मला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला कसं जायचं ते सांगाल का?
हो, इथून पुढे डाव्या बाजूला वळायचं, तिथून थोडं पुढे गेलं की एक मोठा सिग्नल लागेल.
अच्छा, तिथे जवळच आहे का?
नाही हो, थोडं लांब आहे. सिग्नलच्या पुढे गेलं की तिथून उजवीकडे जायचं, तिथून दुसऱ्यांदा उजवीकडे वळायचं आणि मग डावीकडे वळायचं.
अच्छा, तुम्ही येणार का संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला?
हो, बसा ना. अहो ताई, आधीच सांगायचं ना, मगाशीच निघालो असतो.